माझ्या दैनंदिन व्यवसायामध्ये मी एक डॉक्टर आहे, स्पाईन सर्जन आहे. माझ्याकडे येणारे पेशंट्स मला कायम एक प्रश्न विचारून सतावत असतात. हा प्रश्न असा असतो की डॉक्टर, मी काय करू म्हणजे मला बरं वाटेल. या प्रश्नाचे बरेच पैलू आहेत. ह्या प्रश्नामध्ये बरीच माहिती, ह्या प्रश्नामध्ये बऱ्याच कृती ह्या सामायिक आहेत. त्याबद्दल आपण विचार करताना मला असं वाटतं की माझं जे काम आहे हे जास्ती क्लिष्ट आहे, कारण मी वेदनेसंबंधाने तक्रार असलेले पेशंट पाहतो. वेदनेसंबंधाने आपल्याला माहिती आहे की वेदना ही दाखवता येत नाही, बघता येत नाही, मोजता येत नाही. त्यामुळे समोरच्या माणसाबद्दल सहानुभूती व्यक्त करणे हे सामान्य माणूस करू शकतो, पण मी एक वैद्यक व्यावसायिक म्हणून त्या वेदनेची पूर्ण शहानिशा करणे, त्याबद्दल माझं पूर्ण आकलन होईपर्यंत त्या पेशंटशी बोलणे, त्या पेशंटला तपासणे आणि त्यामध्ये जो मूलभूत प्रश्न आहे की ह्या वेदना मलाच का होतात, आत्ताच का होतात आणि ह्या वेदना विशिष्ट कालावधीनंतर, सामान्यपणे काही दिवसानंतर, काही आठवड्यानंतर ज्या बंद होणं अपेक्षित आहे त्या बंद का बरं होत नाहीत, हा प्रश्न प्रामुख्याने आपल्यासमोर उभा राहतो. या प्रश्नाचं उत्तर देताना आपण ह्या विषयामध्ये गेल्या 40 वर्षामध्ये जो क्रांतिकारक बदल झालेला आहे आणि काही प्रमाणामध्ये तो बदल आपल्या देशात, भारत देशामध्ये आणण्यामध्ये गेले 20 वर्ष माझा काही हातभार आहे, म्हणून मी हा विषय आपल्यासमोर जास्ती सविस्तर ह्या माझ्या लेखनातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मला अशी आशा आहे की हे लेखन आपल्यापर्यंत पोचल्यानंतर आपण त्यातील विचार मनात साठवून कृती करण्याकडे वाटचाल कराल, जेणेकरून आपलं आरोग्य सुधारेल आणि पाठदुखी आणि कंबरदुखी या विषयापासून आपल्याला मुक्तता मिळेल.